छोटा मरीज,
der kleine Patient।
कहानी एक बच्चे की है जो खेलते समय गिर जाता है और उसका घुटना चोटिल हो जाता है।
Die Geschichte handelt von einem Kind, das beim Spielen hinfällt und sich das Knie verletzt.
एक लड़का पार्क में खेल रहा था।
Ein Junge spielte im Park.
वो गिर गया और रोने लगा।
Er fiel und weinte.
उसकी माँ आई और उसे दिलासा दिया।
Seine Mutter kam und tröstete ihn.
लड़के ने कहा, मेरा घुटना दर्द कर रहा है।
Der Junge sagte, mein Knie tut weh.
माँ ने कहा, ये जल्दी ठीk हो जाएगा।
Die Mutter sagte, es wird bald besser.
लड़के ne rona band kar diya.
Der Junge hörte auf zu weinen.
माँ ne patti bandi.
Die Mutter machte einen Verband.
घुटना behtar mehsoos hua.
Das Knie fühlte sich besser an.
ladka phir se muskuraya.
Der Junge lächelte wieder.
माँ ne use ek patti di.
Die Mutter gab ihm ein Pflaster.
Usne kaha, dhanyavad maa.
Er sagte, danke Mama.
Maa muskurai aur use gale lagaya.
Die Mutter lächelte und umarmte ihn.
Wo phir se khush tha.
Er war wieder glücklich.
Maa ne kaha, agli baar dhyan rakhna.
Die Mutter sagte, pass beim nächsten Mal besser auf.
Ladka sir hilaya.
Der Junge nickte.
Ek hardik swagat.
Ein herzlicher Empfang.
एक नया छात्र कक्षा में आता है और उसके सहपाठी उसे दिल से स्वागत करते हैं।
Ein neuer Schüler kommt in die Klasse und wird von seinen Mitschülern herzlich begrüßt.
आज नए छात्र का पहला स्कूल का दिन है।
Heute ist der erste Schultag des neuen Schülers.
वो थोड़ा घबराया हुआ है।
Er ist ein bisschen nervös.
शिक्षिका ये देखती है और मुस्कुराती है।
Die Lehrerin sieht das und lächelt.
वो उसे कहती है कि सब ठीk हो जाएगा।
Sie sagt ihm, dass alles gut wird.
छात्र अपना परिचय देते हैं।
Die Schüler stellen sich vor.
हर कोई अपना नाम बताता है।
Jeder sagt seinen Namen.
नया छात्र भी अपना नाम बताता है।
Der neue Schüler sagt auch seinen Namen.
उसके सहपाठी उसे देखकर मुस्कुराते हैं।
Seine Mitschüler lächeln ihn an.
नया छात्र खुश महसूस करता है।
Der neue Schüler fühlt sich glücklich.
वो सभी का धन्यवाद करता है।
Er bedankt sich bei allen.
कक्षा एक खेल के साथ शुरू होती है।
Die Stunde beginnt mit einem Spiel.
सभी बच्चे साथ में खेलते हैं।
Alle Kinder spielen zusammen.
नया छात्र खेल को बहुत पसंद करता है।
Der neue Schüler mag das Spiel sehr.
खेल के बाद सभी एक घेर में बैठते हैं।
Nach dem Spiel sitzen alle in einem Kreis.
शिक्षिका एक कहानी सुनाती है।
Die Lehrerin erzählt eine Geschichte.
बच्चे ध्यान से सुनते हैं।
Die Kinder hören aufmerksam zu.
कहानी के बाद वे एक गीत के साथ दिन समाप्त करते हैं।
Nach der Geschichte beenden sie den Tag mit einem Lied.
नया छात्र साथ में गाता है।
Der neue Schüler singt mit.
सभी खुश होते हैं।
Alle freuen sich.
घर जाने से पहले सभी अलविदा कहते हैं।
Bevor sie nach Hause gehen, sagen alle auf Wiedersehen.
खो गया तोता।
Der verlorene Papagei.
एक तोता अपने पिंजरे से भाग जाता है और परिवार को उसे पड़ोस में खोजना पड़ता है।
Ein Papagei entflieht aus seinem Käfig und die Familie muss ihn in der Nachbarschaft suchen.
परिवार बहुत चिंतित था।
Die Familie war sehr besorgt.
बच्चे पड़ोस में खोजने गए।
Kinder gingen in der Nachbarschaft suchen.
उन्होंने तोते को बुलाया।
Sie riefen den Papagei.
कुछ घंटों बाद उन्हें वह मिला।
Nach einigen Stunden fanden sie ihn.
तोता एक पेड़ पर बैठा था।
Der Papagei saß auf einem Baum.
बच्चे खुश हो गए।
Die Kinder freuten sich.
उन्होंने अपने माता-पिता को तोते के बारे में बताया।
Sie erzählten ihren Eltern von dem Papagei.
माता-पिता ने अच्छी खबर पर खुशी जताई।
Die Eltern freuten sich über die gute Nachricht.
वे जल्दी से तोते को लेने गए।
Sie gingen schnell, um den Papagei zu holen.
तोता भी खुश था।
Der Papagei war auch glücklich.
परिवार उसे घर ले आया।
Die Familie brachte ihn nach Hause.
तोते को उसका पसंदीदा खाना मिला।
Der Papagei bekam sein Lieblingsfutter.
वो सुरक्षित और प्यारा महसूस कर रहा था।
Er fühlte sich sicher und geliebt.
पड़ोसी तोते की वापसी से खुश हुए।
Die Nachbarn freuten sich über die Rückkehr des Papageis.
घर में एक छोटी पार्टी हुई।
Es gab eine kleine Feier im Haus.
सभी मिलकर फिर से मिलने पर खुश थे।
Alle waren glücklich über das Wiedersehen.
इटली में एक गर्मी।
Ein Sommer in Italien.
Ek yuva yatri Italy mein apni garmi ki chutti ki yojana bana raha hai.
Ein junger Reisender plant seinen Sommerurlaub in Italien.
Pathak chutti ke gantavyon ke chayan aur ek safal yatra ke liye avashyak taiyariyon ke bare mein adhik janta hai.
Der Leser erfährt mehr über die Wahl der Urlaubsziele und die notwendigen Vorbereitungen für eine gelungene Reise.
Paolo yuva yatri hai.
Paolo ist der junge Reisende.
Usne apni puri saal ki kamai yatra ke liye bacha li hai.
Er hat sein gesamtes Jahr auf die Reise gespart.
Paolo italvi sanskriti aur itihas se pyar karta hai.
Paolo liebt die italienische Kultur und Geschichte.
Usne un shaharon ki suchi banayi hai, jinhe woh dekhna chahta hai.
Er hat eine Liste der Städte, die er besuchen möchte.
Rom, Florenz aur Venice uski suchi mein sabse upar hain.
Rom, Florenz und Venedig sind ganz oben auf seiner Liste.
Rom mein woh Colosseum aur Vatican dekhna chahta hai.
In Rom möchte er das Kolosseum und den Vatikan besichtigen.
Florenz apni kala aur vastukala ke liye prasiddh hai.
Florence ist für ihre Kunst und Architektur bekannt.
Paolo Uffizi Gallery aur Ponte Vecchio dekhna chahta hai.
Paolo möchte die Uffizien und die Ponte Vecchio besuchen.
Venice mein woh gondola ki sawari karna chahta hai.
In Venedig will er eine Gondelfahrt machen.
Paolo apni yatra se ek saptah pehle apna saman pack karta hai.
Paolo packt seine Koffer eine Woche vor der Abreise.
Wo sunischit karta hai ki wo sab kuch mahatvapurn pack kar le.
Er achtet darauf, dass er alles Wichtige einpackt.
Wo apne ticket aur yatra mark bhi print karta hai.
Er druckt auch seine Tickets und Reiseroute aus.
Paolo ke dost uski yatra ke liye bahut utsahit hain.
Paolos Freunde sind sehr begeistert von seiner Reise.
Ve use bahut maje aur surakshit yatra ki shubhkamnaye dete hain.
Sie wünschen ihm viel Spaß und eine sichere Reise.
Paolo apni badi sahasik yatra ke liye achhi tarah se taiyar mehsoos karta hai.
Paolo fühlt sich gut vorbereitet für seine große Abenteuerreise.
Antim van billiya.
Die letzten der Wildkatzen.
Ek romanchak kahani ek shodhkarta ke prayason ke bare mein ek luptapraya van billi ki prajati ko bachane ke liye.
Eine spannende Erzählung über die Bemühungen eines Forschers, eine bedrohte Wildkatzenart zu retten.
Model nirman ki kala.
Die Kunst des Modellbaus.
Model nirman ki ek vistrit khoj, ek chunautipurn shauk ke roop mein jo sateekta aur dhairya ki mang karta hai.
Eine detaillierte Erkundung des Modellbaus als anspruchsvolles Hobby, das Präzision und Geduld erfordert.
Kahani is kala ke roop mein sukshamta ko ujagar karti hai aur pathak ko prerit karti hai ki woh chunautipurn shaukon ke saath khud ko jodne ka prayas kare.
Die Geschichte beleuchtet die Feinheiten dieser Kunstform und inspiriert den Leser, sich mit anspruchsvollen Freizeitaktivitäten auseinanderzusetzen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.